राम कृष्ण गोविंद अशा पद्धतीने नाम घेण्याचा पुरस्कार ज्ञानेश्वर महाराज जो करत आहेत ते हरिपाठामध्ये ज्या ज्या ठिकाणी ती ती सगळी ठिकाणं आपण पाहतो आहोत. आपण पाहिलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. असो नि संसारी जिव्हे वेगू करी. संसारात असतानाच संसाराचा त्याग न करता जिव्हेला जिभेला एक प्रकारे वेग आवेग प्राप्त करून द्यावा या नामाने शुद्ध पुण्य हातात येईल. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप वाचेनी रामकृष्ण त्याच वेळेला भावानी जीव आणि आत्मा एक अशा प्रकारे नाम घ्यावं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता अशा प्रकारच्या नामाचा प्रल्हादाला उद्धवाला लाभ झालेला आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी पुराणांतरीचे दाखले देऊन म्हटलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ अशा प्रकारचं नाम घेणं हे सुलभ आहे. वाचेनी रामकृष्ण म्हणत असताना भावानी जीव आणि आत्मा जीव आणि शिव एक आहेत असा भाव धरून नाम घेणं हे सोपं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मात्र त्याच वेळेला नामस्मरणाची एक विचित्र रीत ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतात. सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे हे सोपं असताना देखील सगळ्या ठिकाणी हे दुर्लभ होऊन गेलेलं आहे आणि कोणीतरी विरळा एखादा हे जाणणारा असतो. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. पापराशींचा लय उच्चाराबरोबर होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. देहभाव स्वार्थ या बुद्धीचा लोप होतो आणि क्षण मात्रात लोप होतो. नामस्मरणाने समरसता प्राप्त होते. तृण अग्निमेळे समरस झाले. जसं अग्नीमध्ये तृण पडल्याबरोबर ते अग्निशी एकरूप होऊन जातं तशा प्रकारे नाम घेणारा जो आहे तो नाम घेतलं याचा अर्थ तृण अग्नीत पडलं. तो नाम घेणारा परमात्म्याशी समरस होऊन जातो. तैसे नामे केले जपता हरी रामकृष्ण उच्चार उच्चार मुखानी नाम घेणं याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज जिथं जिथं सांगतात ते आपण पाहतो आहोत. अनंत राशी तप जा पापाचे कळप पळती पुढे, नामाचा उच्चार आणि अनंत राशी तप. उच्चार अनंत राशी तपान पापा एवढा आहे आणि अनंत राशी तप केल्याचं पुण्य उच्चारांनी मिळतं, त्यामुळं पापाचे कळप खूप पाप भिऊन पळून जातात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. आणि हा शिवाचा मंत्र असल्यामुळं, नामस्मरण हा म्हणजे शिवस्वरूपाला नेणारा मंत्र असल्यामुळं, या नामस्मरणामुळं मोक्ष प्राप्ती होते. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. पुढे ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की त्याचा देह पवित्र होतो. देह पवित्र तेव्हा होतो जेव्हा देहामध्ये असलेल्या सगळ्या भावना विकारांऐवजी परमेश्वरांनी भरून जातात, तेव्हा देह पवित्र होतो. नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, असं समर्थ म्हणतात. पुण्य शरीर अशा करता की आपली इंद्रिय विकारवान असताना देखील ती विकार विसरून परमात्म्यामध्ये रमतात, असं ज्याचं होतं त्याचा देह पवित्र होतो. किंवा नामस्मरण करत असताना देहभाव विवर्जित अशी स्थिती होते, त्यामुळे देह पवित्र होतो. कुठूनही विकार दूर झाले आणि परमात्म्याच्या भावाचा स्पर्श झाला की देह पवित्र होतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अजून एका अभंगामध्ये सर्व वेळा आणि सर्व काळ नामस्मरणाला अत्यंत अनुकूल आहेत. नामस्मरणाने काळ आणि वेळ या दोन्हींचा उद्धार होतो. याचा अर्थ काळ थांबतो, शून्य होऊन जातो, वेळ पवित्र होऊन जाते, एक नाम शिल्लक राहतं आणि नामाच्या योगानी नंतर एक परमात्मा भाव शिल्लक राहतो. त्यामुळे दोन्ही पक्ष उद्धरून जातात, काळ आणि वेळ उद्धरून जातो आणि नाम घेणारा देखील उद्धरून जातो. अजून एका अभंगात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही, वेगळेपणानी मी जाणतो अशा प्रकारचा भाव, जाणत्याचा भाव नामस्मरणाच्या ठिकाणी चालत नाही, कारण तो भगवंताला चालत नाही. तो भगवंताच्या ठिकाणी नाही, त्यामुळे नामस्मरणामध्ये चालत नाही. उच्चारणी पाही मोक्ष सदा, आणि उच्चारण केल्यानंतर जाणीव नेणीव विरहित उच्चारण केल्यावर सदाचाच मोक्ष ठेवलेला आहे. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. आणि अशा प्रकारे जो नामस्मरण करतो तो देहभाव विवर्जित झाल्यामुळं कळी काळाचा स्पर्श जास्तीत जास्त देहाला होतो. देहभावाच्या अतीत नाम घेणारा झाल्यामुळं मृत्यूची भावनाच संपून जाते, मृत्यूचं भय संपून जातं, मृत्यूचा स्पर्श संपून जातो. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. अशा करता हे सगळं सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज जे हरिमुखे म्हणा असं म्हणतायत, त्याच्याशी त्या भावाशी त्यांच्या सांगण्याशी आपलं सगळ्यांचं कुठेतरी ट्युनिंग अप व्हावं. एकदम प्रवचन सुरू नाही होऊ शकत, आधी काय सांगितलेलं आहे, कोणत्या भावावर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी नेलेलं आहे, ते घेऊन गेलेले आहेत, त्या सगळ्याचं जर स्मरण झालं तर या सर्वासहित आपण पुढचं ऐकू शकू। याचं कारण या गुरुपौर्णिमेच्या काळात जवळपास एक महिन्याने आपण एकत्र आलेले आहोत। 8 तारखेला 8 जुलै आपलं इथलं प्रवचन झालेलं होतं आणि 15 तारखेपासून गुरुपूजा सुरू झालेल्या होत्या। मग गुरुपौर्णिमेचा उत्सव होऊन 29 तारखेला 10 दिवस आपलं केंद्र बंद झालेलं होतं आणि त्याच्यानंतर येणाऱ्या रविवारी आपण एकत्र जमलेले आहोत। मुखानी हरी हरी म्हणा या परंपरेतला शेवटचा अभंग आता आपण पाहतो आहोत। एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी। ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी। वाचेनी सद्गद हून जप करावा असं ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत। नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी। ज्ञान देवा मौन जप माळ अंतरी धरोनी, श्रीहरी जपे सदा। या अभंगामध्ये मौन जपमाळ अंतकरणात धरून नाम जपावं असंही सांगितलेलं आहे आणि वाचेशी सद्गद जपे आधी हेही सांगितलेलं आहे। आधी वाचेशी सद्गद होऊन जप, मग मौन जपमाळ अंतरी धरोनी सुद्धा जप, असं दोन प्रकारांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे। त्यातही सुरुवात करताना वाचेनी सुरुवात कर असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे। एक तत्व नाम दृढ धरी मना, मनाला ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतायत की तू हे एक तत्व नाम दृढ धर। मनाला केलेला उपदेश समर्थांचा तर प्रसिद्धच आहे, मनोबोध या नावाने। पण ज्ञानेश्वर महाराजांनी देखील मनाला उद्देशून म्हटलेला आहे, आवाहन केलेलं आहे मनाला की एक तत्व नाम दृढ धरी। हे मना, तू एक तत्व नाम आपल्यापाशी दृढ धरून ठेव। तत्व याचा अर्थ सर्व विभागणी संपल्यानंतर जे शिल्लक उरतं त्याला तत्व असं म्हटलं जातं। सगळ्याची जी सरमिसळ असते ती सरमिसळ बाजूला सारून त्याचं विभाजन करून त्याचा मूळ घटक म्हणून जी गोष्ट असते त्याला तत्व असं म्हणतात। जसं हे विश्व कितीतरी बहुरंगी बहुढंगी विचित्र असं विश्व आहे, पण या विश्वातून 5 पदार्थ काढले, 5 महाभूत नावाचे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, याला पंच तत्व असं म्हटलेलं आहे। इथं एक तत्व शब्द आहे। हे विश्व त्याला आधार 5 तत्वांचा आहे, 5 तत्वांचं हे विश्व आहे। दिसतं पुष्कळ काय आपल्याला, पदार्थ दिसतात, पण त्या पदार्थांचं जर विभाजन केलं तर या 5 पैकी कोणत्या तरी पदार्थांचं ते कोणत्या तरी तत्वांचं तो पदार्थ बनलेला असतो। सर्वात मूळ घटक, सर्वात मूळ विचार, सर्वात मूळ असलेली वस्तुस्थिती याला तत्व असं म्हणण्याचा प्रघात आहे। तत्व अगदी किरकोळ असतात. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी तत्व असतात किंवा एक देखील तत्व असू शकतं, पण पसारा मात्र भरपूर असू शकतो. जसं व्यवस्थापन शास्त्र खूप मोठा पसारा आहे, दोन दोन चार चार वर्षांचे अभ्यासक्रम असू शकतील, पण व्यवस्थापनाची मूलतत्व अगदी थोडी असतील, अगदीच थोडी, हाताच्या बोटावर मोजता येतील अशी. अर्थशास्त्र फार मोठमोठे ग्रंथ असतील, पण अर्थशास्त्राची मूलतत्व असतील ती मूलतत्व अगदीच थोडी असतील. कोणत्याही शास्त्राची मूलतत्व अगदी थोडी असतात. अकाउंटन्सी खूप मोठी आहे, पण अकाउंटन्सीची मूलतत्व अगदीच थोडी आहेत. खरं म्हणजे तीनच तत्व अकाउंटन्सीमध्ये मुख्य सांगितलेली आहेत, डेबिट आणि क्रेडिट याच्या संबंधीची. आणि मग त्याच्यावर बरंच मोठं उभं राहिलेलं आहे. ही जी तत्व आहेत या तत्वाचं विभाजन होत नाही, सर्वांचं विभाजन होतं, आणि विभाजन झाल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याचं विभाजन होत नाही, त्याला तत्व असं म्हणतात. सर्व विश्वाचं विभाजन झाल्यावर पाच तत्व राहतात, या पाच तत्वांचं कोणतंही विभाजन नाही. त्याचं विभाजन केलं तरी तेच तत्व राहतं, अजूनही त्याचं विभाजन केलं तरी तेच तत्व राहतं, म्हणून त्याला मूलतत्व असं म्हणतात. याच्यापेक्षा अधिक खाली जाता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातच कुठेतरी लिहिलेलं आहे, सात पाच तीन दशकांचा मेळा. कोणी सात तत्व आहेत, कोणी पाच तत्व आहेत, कोणी तीन तत्व आहेत त्रिगुण, कोणी दहा तत्व आहेत असं वर्णन करतात. मात्र एकतत्वी कळा दावी हरी. मात्र हरीच्या संबंधात परमात्म्याच्या संदर्भात इतकी तत्व नाहीयेत, एकच तत्व आहे. ते तत्व म्हणजे परमात्मा, परब्रह्मसत्ता, म्हणजे जी सात पाच तीन दशक असं जे केलेलं आहे भौतिक पदार्थांच्या संदर्भात, परमात्म्याच्या विचाराच्या संदर्भात गेलं तर त्याचंही विभाजन होऊन एकच तत्व शिल्लक राहतं. आता तर त्या एक तत्वापर्यंत सायन्स जवळपास येऊन पोचलेलं आहेच. म्हणजे या विश्वाच्या मूलस्थानी एकच तत्व आहे. ते कधी चैतन्य रूप असतं तर कधी कणाच्या स्वरूपामध्ये असतं. असं आता शास्त्रही, आता म्हणजे बरीच वर्ष झाली, ते काय आत्ता म्हटलेलं नाही शास्त्रज्ञांनी, पण शास्त्रज्ञांना जे समजलेलं आहे तेही आता भौतिक विश्वाबद्दल हेच समजलेलं आहे की मूळ गोष्ट एकच आहे आणि एकाच गोष्टीतून हा सगळा विकास झालेला आहे. पण तरी स्थूलदृष्ट्या पंचमहाभूत म्हणू इत्यादी अनेक तत्व जर असतील तर परमात्म्याच्या ठिकाणी मात्र परमात्मा एकाच तत्वाचा आहे. त्या ठिकाणी दोन देखील नाहीत, तीन देखील नाहीत, द्वैत देखील नाही, अद्वैत आहे. म्हणजे ही जी तत्व आहेत ही तत्व जाणणारा कोणी वेगळा राहू शकत नाही, तोही त्याच्याशी एकरूप होऊन जातो, म्हणून ते अद्वैत देखील आहे. भौतिक पदार्थांची जी तत्व आहेत ती तत्व ओळखणारा त्या तत्वांपासून आपल्या स्वतःला वेगळा काढतो, तो कायम ऑब्झर्वर असतो. शास्त्रज्ञांचं वैशिष्ट्य असं की शास्त्रज्ञ कायम निरीक्षणाच्या भूमिकेमध्ये असतात, ते त्या तत्वांशी एक कधी होऊ शकत नाहीत, ते वेगळे राहतात. तर या एक तत्वाशी ते तत्व जाणून घेणारा देखील एक होऊन जातो. त्यामुळे इथं तेवढ्यापुरतं देखील, म्हणजे जाणण्याकरता जरी दुसरा राहिला तरी दोन तत्व आहेत असं म्हणता येईल. एक मूळ परमात्म तत्व आणि दुसरा जाणणारा, तोही मग तत्व स्वरूप असला पाहिजे. जाणणारा आणि ते दुसरं तत्व असलं पाहिजे. पण तशी गोष्ट नाहीये. जो जाणणारा असतो तो देखील त्याच्याशी एक होऊन जातो. म्हणून एक तत्व. ज्याला जाणायचं आहे तो, आणि जो जाणायला निघालेला आहे तो, हे देखील तिथं एक होऊन जातात. म्हणून एक तत्व. नाम हे एक तत्व आहे असं आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एक तत्व नाम, याचा अर्थ ते जे एक तत्व आहे त्या एक तत्वाशी नाम हे एक झालेलं आहे. महाराज म्हणायचेच गोंदोलेकर महाराज की ज्याचं नाम आहे तो आणि नाम ही एकच गोष्ट असते. एवढ्या सगळ्या लोकांमधून जर गोविंद म्हटलं तर जो गोविंद आहे तोच हात वर करेल. ज्याचं नाम आहे तो आणि नाम हे एकच असतात असंच महाराज सांगायचे. ते कधी वेगळे नसतात. या हॉलमध्ये 10 जण झोपलेले आहेत आणि तिकडून दार वाजवलं, भाऊसाहेब उठा म्हटल्यानंतर अण्णासाहेबांना जाग आली तरी देखील ते डोळे देखील उघडत नाहीत. भाऊसाहेबांना हाक मारलेली आहे. भाऊसाहेब उठतील, बघून घेतील. अशा प्रकारे नाम आणि ज्याचं नाम आहे तो हे नेहमीच एक असतात. परमात्मा आणि परमात्म्याचं नाम हे एकच आहेत. एक तत्व नाम. म्हणून नाम घेतलं की परमात्म्याशी एकरूपता आलीच. ज्ञानेश्वर महाराज त्याचं शास्त्र विकसित करतायत, त्याचं शास्त्र आपल्याला सांगतायत. पण ही वस्तुस्थितीच आहे. म्हणून महाराज असं म्हणत असत की हे समजलं आणि न समजलं तरी एकरूप होईल. कारण मुळातच तसं आहे. जो राम राम असं म्हणेल त्याची बुद्धीच तशी विकसित होईल. आणि शेवटी शेवटी राम राम असं म्हणत असताना नाम घेणारा देखील रामरूप होईल. त्याला समजो न समजो कसंही सुरुवात करा असं सांगत असत. महाराजांच्या काळी गोंदोलेकर महाराजांचा आणि कोण गुलाबराव महाराजांचा संवाद झालेला होता. गुलाबराव महाराज असं म्हणत होते की नामस्मरणाचं देखील शास्त्र आहे. नामस्मरण विशिष्ट भावानी, विशिष्ट बोधानी काही गोष्टी लक्षात ठेवून जर घेतल्या, नामस्मरण केलं तरच नाम मोक्षदायी होतं. अन्यथा नाम मोक्षदायी होणार नाही. आणि महाराज असं म्हणत होते की आपण परमेश्वराचं नाम घेतो आहोत एवढं लक्षात ठेवून कसंही नाम घेतलं तरी चालेल. परमेश्वराचं स्वरूप तत्वतः समजलं नाही तरी चालेल. त्याच्यासंबंधी कोणतीही वस्तुस्थिती कळली नाही तरी चालेल. भाव थोडा कमी असला सुरुवातीला तरी चालेल. नाम आणि परमात्मा एक हे समजलं नाही तरी चालेल. सुरुवात तर झाली पाहिजे असं महाराज म्हणत होते. आणि त्या काळी कोण शंकराचार्य त्यांचा जो वाद होता त्या वादामध्ये कोणीतरी वाद असेल तर निर्णय द्यायला तर पाहिजे. वाद याचा अर्थ तशा तऱ्हेचा आपण समजतो तसा तो वाद नव्हता. थोडी मतभेदाची गोष्ट असेल. शंकराचार्यांनी तत्वतः मान्य केलं की गुलाबराव महाराज म्हणतायत ते बरोबर आहे. तत्वतः गुलाबराव महाराज म्हणतात तसं नाम घेतलं पाहिजे हे शंकराचार्यांनी मान्य केलं. महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा गुलाबराव महाराज जे म्हणतायत तशा प्रकारे जर नाम घेतलं गेलं तर लवकरात लवकर नामस्मरण करून व्यक्ती प्रगती गाठेल असा निर्वाळा शंकराचार्यांनी दिला. पण शंकराचार्यांनी त्याच्यानंतर असं म्हटलं की महाराज जे म्हणतायत तशा प्रकारे जर नाम घेतलं तर या बुद्धीला तो प्राप्त होईल हे महाराजांचं म्हणणं खरं आहे, बरोबर आहे. कारण ही बुद्धी ते परमेश्वराचं नाम आहे एवढं लक्षात ठेवून घ्या असं महाराज म्हणत होते. मग तुम्ही डोळ्यासमोर मूर्ती आणू नका, केवढा नामाचा महिमा आहे माहीत नसलं तरी चालेल, परमात्म्याचा केवढा महिमा आहे माहीत नसलं तरी चालेल. हळूहळू त्याची प्रकृती शुद्ध होईल, त्याची बुद्धी निर्मळ होईल, आग्रह होईल, मन शुद्ध होईल आणि तो या भावाला पोचल्याखेरीज राहणार नाही हे महाराज म्हणतात त्याच्यातही तथ्य आहे असं आचार्यांनी शंकराचार्यांनी त्या काळी जे होते त्यांनी असा निर्वाळा दिला. पहिला निर्वाळा गुलाबराव महाराजांना मिळाला. पण महाराजांचं जे म्हणणं आहे, गुलाबराव महाराजांचं म्हणणं होतं की कुणीही नाम घेईल आणि काही करेल तर तो अगदीच लगेच गाठला जाईल असं नाही. तर ठीक आहे, नामाचं शास्त्र लक्षात ठेवून नाम घेतलं पाहिजे हे जरी खरं असलं तरी देखील महाराज म्हणतायत त्यामुळं आणि सिद्ध झालंय की महाराज म्हणतात त्यामुळं तशा तऱ्हेने जर नाम घेतलं तर कितीतरी लोक परमार्थाला लागतात. एवढं सगळं काटेकोर लक्षात ठेवून नाम घेणारा फार दुर्मिळ क्वचितच असला पाहिजे. पण तरी देखील काही पावलं तर चालेलच आणि त्याच्यातही एखादा वेगवान चालणारा महाराजांप्रमाणे गुलाबराव महाराजांप्रमाणे देखील बुद्धी घेऊन पुढे जाईल. महाराजांना काही माहीत नव्हतं असं नाही, गोंदोलेकर महाराजांना हे माहीत होतं, तरी देखील सर्वसामान्यांकरता महाराजांनी त्या पद्धतीचा उपदेश केला. कारण नाम आणि परमात्मा हे एकच आहेत, एक तत्व नाम. नामाची व्याख्याच ज्ञानेश्वर महाराज एक तत्व असं करतात, एक तत्वाशीच नाम एक रूप आहे. म्हणून एक तत्व नाम जर दृढ धरायचं असेल, पक्क धरायचं असेल, तर एक तत्व परमात्मा जाणून नाम पक्क धरणं हा पहिला अर्थ निघतोच. एक तत्व म्हणजे परमात्मा की ज्याच्या खाली अजून जाता येत नाही, त्या तत्वाचं विभाजन नाही असं शेवटचं तत्व, शेवटची गती. आणि अशी गती म्हणजे परमात्मा आणि नाम एक आहेत हेच दृढ धरून नाम घेणं. आणि असाही अर्थ निघू शकेल की नाम दृढ घेणं माहीत असेल नसेल, परमात्म्याशी कशी एकरूपता आहे समजलं नाही तरी देखील नाम दृढ धरलं म्हणजे झालं. कारण नाम हे नामीशी अभेदच असतं असं असल्यामुळं त्या एक तत्वाशी ते मुळातच अभेद आहे, तुम्हाला समजो न समजो. ते मनानी दृढ धरलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मना, हे मना, तू नाम आणि परमात्मा, परमात्म तत्व हे एक आहेत असं समजून ते नाम दृढ धर. अथवा तू नाम दृढ धर, ते एक तत्व आहेच. आणि जर मनानी दृढ धरलं, कारण मनच ओपन कॅमेऱ्यासारखं काम करतं, त्याच्यात काही येतं, चांगल्या गोष्टी येतात, वाईट गोष्टी येतात, दैवी विचार येतात, वासना येतात, विषय वासना येतात, विकार येतात, साधना करावी अशा प्रकारचे पवित्र विचार येतात, हे सगळं एका मनामध्येच चालू असतं. त्या मनानीच जर ते दृढ धरलं तर मग कामच झालं. बाकीच्या अंतर इंद्रियांचा म्हणजे बुद्धी, चित्त, अंतःकरण यांचा नंतर प्रश्न उद्भवेल. पण मनानी जर केलं तर मनाचाच प्रभाव बुद्धीवर, अंतःकरणावर, चित्तावर हा पडत राहतो. कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे तर सोपी सुरुवात मनापासून आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. हे जे एक तत्व म्हणजे परमात्मा, तो परमात्मा यालाच पर्यायवाचक शब्द हरी हा आहे. पण हरी या शब्दाने केवळ निर्गुण निराकार एक तत्व अव्यक्त असा परमात्मा प्रतीत होत नाही, तर हरी या शब्दाने काही सगुण देखील प्रतीत होतं. केवळ निर्गुण नव्हे, ते नाम एक तत्व आहे, निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य परमात्म्याशी एकच आहे. पण तरी देखील नाम घेणाऱ्याला आपल्यावर कोणीतरी कृपा करत आहे हा भाव गरजेचा आहे. कारण नाम घेणारा आहे तो देहातून घेतो आहे, मनातून घेतो आहे, बुद्धीतून घेतो आहे, देहभावातून घेतो आहे. एकदम त्यांनी ती सीमारेषा ओलांडलेली नाहीये, त्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाऊन, ऑर्बिटच्या बाहेर जाऊन देहधारी मनुष्य एकदम नाम घेऊ शकत नाही. आणि मग परमात्मा तसा करुणाही करणार नाही ना. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असा परमात्मा करुणा कशी करेल? त्याच्या ठिकाणी कोणताच भाव नाही, कोणताच विकार नाही, कृपेचा देखील भाव नाही. पण हरी या शब्दाने कृपेचा भाव व्यक्त होतो. निर्गुण परमात्मा कृपा करेल न करेल आपल्याला त्याच्या संबंधी काही माहिती नाही, पण हरी कृपा करेल हे आपल्याला माहित आहे. आपल्यावर ते संस्कार झालेले आहेत. कारण हरी हा परमात्माही आहे आणि देहधारी देखील आहे. जसे सद्गुरु परमात्माही आहेत आणि देहधारी देखील आहेत, त्यांचा उपयोग आहे, ते आपल्यावर कृपा करू शकतात, ते आपल्यावर कृपा दृष्टीने पाहू शकतात आपल्याकडे, ते आपल्याला हात उंचावून आशीर्वाद देऊ शकतात, ते आपल्याकडे पाहून हसू शकतात, ते आपल्याशी बोलू शकतात. हाच भाव हरी कृपा करेल या शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. केवळ टोकाला जाऊन निर्गुणाचं निरूपण नाहीये. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. हरी तुझ्याबाबत करुण राहील. नारद देखील म्हणतात की मुख्यतस्तु महत कृपया एव. त्या महत परमात्म्याने जर कृपा केली तर प्रश्नच मिटला. भगवत कृपा लेशात वा, पण भगवत कृपेचा लेश जरी झाला तरी देखील ते प्राप्त होईल. आणि भगवंताच्या कृपेचा जो लेश आहे तो लेश म्हणजे अंश मात्र कृपा देखील आपल्याला समजते असा आपला भाव आहे. कारण आपल्या मनाला, बुद्धीला, देहाला, इंद्रियांना त्याचा स्पर्श होऊ शकतो, त्या कृपेचा स्पर्श होऊ शकतो. म्हणून निर्गुणामध्ये रमलेले संत देखील मोठ्या प्रेमाने हाक मारतात. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे. कसं वाटतं ऐकल्यावर? तो धावून येणार आहे, त्याला आपण तू धावून ये असं म्हणतो आहोत. प्राप्त होईन केधवा मधुसूदना, मनमोहना. आता डोळे पाहणावायला लागतात. आता हृदय गलबलून येतं. आता कंठ अवरुद्ध होतो. आता चित्त शुद्ध व्हायला सुरुवात होते, मदत होते. तो येणार आहे हा भाव सर्व काही घडवून टाकतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजही आपल्याला सांगतात की हरीसी करुणा येईल तुझी. डोळ्यात टचकन पाणी येतं. गजेंद्राच्या हाकेसरशी धावून या आले. खरं परमात्मा तत्व, पण विष्णू या रूपाने धावून आलं असं म्हटल्याबरोबर आपल्याला कसं वाटतं, कशी भावना निर्माण होते. प्रल्हादाचा धावा ऐकून स्तंभी गुरगुरले. भक्ताच्या रक्षणाकरता ते खांबातून प्रगट झाले. एक तत्व आहे, प्रगट होणारच ना. काय आश्चर्य आहे. पण काय आश्चर्य आहे नाही, आपल्याला आश्चर्य वाटतं, विस्मय वाटतो. आपलं अंतःकरण सगदगद होतं, भरून येतं. पांचालीचा धावा ऐकून धावत धावत झणी आले. कसं वाटतं, भक्तांनी स्वप्रयत्नांनी स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरीही जमेना असं म्हटल्यानंतर मग पांचालींनी आपल्या पतींची विनवणी केली. त्याच्यातला कोणीही एक आपण दास झालेले आहोत हा मानसिक भाव झुगारून देऊन उभा राहिला असता पाचांपैकी, पाचांची गरज नव्हती तिथं. कोणीही एक तरी दुःशासनाचं काम संपलेलं होतं. मग भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. कृपाचार्य होते, धृतराष्ट्र होते, आणि मग तिने वस्त्र वगैरे आवरून धरण्याचा काही प्रयत्न केला नाही. हात वर केले आणि हाक मारली. या गोष्टीने आपल्याला काय वाटतं, हरीला करुणा येते आणि ती करुणा आपण स्पष्ट पाहतो देखील. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी. तुझी करुणा, तुझी देखील करुणा हरीला येईल. तू देखील वेगळा नाहीस हरीच्या ठिकाणी. इतक्या जणांवर कृपा केलेला, करुणा केलेला तो तुला अंतरण शक्य नाही. तुझ्यावर देखील तो करुणा करेल, कृपा करेल। ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणी, ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा। पुढच्या वेळेला बघू, हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य सूत्र। शांति शांति शांति। स्वामी जी नारायण प्रभु हरि हरि। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत।